नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज ग्रेटर नोएडा हांगा सेमिकॉन इंडिया 2024 परिषदेचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 15 तारखेक झारखंडात पीएम आवास योजनेच्या लावार्थ्यांक 2745 कोटी रुपयांचो हप्तो जारी करतले. रशियेन ह्या दशकातली सगळ्यात व्हड नौदळ कवायत सुरू केल्या, जातूंत सगळ्या 5 ताफ्यांचो आस्पाव आसा. नागरी विमान येरादारी विशींची दुसरी आशिया पॅसिफीक मंत्री पांवड्यावेली परिषद आयज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा सुरू जातली. आनी खेळात, चीनातल्या हुलून बुराईत सुरू आशिल्ल्या दादल्यांच्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी सर्तीत भारत आयज मलेशिया आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज ग्रेटर नोएडात सेमिकॉन इंडिया 2024 परिषदेचे उक्तावण करतले. सेमीकंडक्टर्सच्या फुडाराक आकार दिवप हो ह्या 3 दिसांच्या कार्यावळीचो विषय आसा. भारताची सेमीकंडक्टर विशींची रणनीती आनी धोरण प्रदर्शित करप, तशेंच सेमीकंडक्टरात संवसारीक केंद्र म्हण भारताची स्थापणूक करप हो ह्या परिषदेचो मुखेल हेत आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीत सेमीकंडक्टर एक्झिक्युटीव्ह कॉन्फरन्सचे अध्यक्षपद सांभाळे. भारतात विविधता आशिल्ल्या सेमीकंडक्टर पुरवण साखळीत विश्वासार्ह भागीदारी जावपाची क्षमता आसा हाचेर तांणी भर दिलो. सेमीकंडक्टर हो डिजिटल युगाचो आधार आसा आनी तो मुळाव्या गरजांचोय आधार जातलो तो दीस पयस ना, अशें तांणी सांगले. लोकशाय आनी तंत्रज्ञान एकठांय येवन दरेका मनशाक हाचो लाव जावंक शकता हाचेरूय प्रधानमंत्री मोदी हांणी भर दिलो. सेमीकंडक्टर क्षेत्रातली आपली संवसारीक जापसालदारकी वळखून भारत त्या दिखेन पावलां मारता. भारत सरकार स्थिर धोरणाचे पालन करतले अशे आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिला. मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्डच्या नदरेन सरकार उद्देगांक तेको दितलो अशें तांणी म्हळां. परिषदेक हाजीर आशिल्ल्या अधिकाऱ्यांनी सेमीकंडक्टर क्षेत्राच्या उदरगती खातीर भारताच्या वचनबद्धतायेची तोखणाय केली. पुराय सेमीकंडक्टर क्षेत्रातल्या सगळ्या भागधारकांक एकाच माचयेर हाडपाक ही कार्यावळ महत्वाची आसा अशें तांणी सांगले. सेमीकंडक्टर उद्देगाची उफाट वाढ आणि फुडारातल्या ह्या क्षेत्रातल्या उदरगती विशीं ते उलयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 15 तारखेक झारखंडातल्या जमशेदपुरात पीएम आवास येवजणेच्या लाखांनी लावार्थ्यांक 2745 कोटी रुपयांचो हप्तो जारी करतले. केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले की सगळ्या लावार्थ्यांक ह्या वेळार मान्यताय पत्र लेगीत वितरीत करतले. ह्या कार्यावळीत व्हडा प्रमाणात लोक वांटो घेतले आनी लाखांनी लोक हे कार्यावळीत ऑनलायन माध्यमातल्यान सामील जातले. केंद्रीय मंत्र्यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाच्या माध्यमातल्यान राज्यांच्या ग्रामीण उदरगत मंत्र्यांची बसका घेतली. तातूंत तांणी कार्यावळीची तयारी करपाखातीर गरजेच्यो सगळ्यो सुचोवण्यो दिल्यात. रशियेन ह्या दशकातली सगळ्यात व्हड नौदळ कारवाय सुरू केल्या, जातूंत सगळ्या 5 ताफ्यांचो आस्पाव आसा. काल सुरू जाल्लो ओशन 2024 पॅसिफीक आनी आर्टीक महासागरात तशेंच मेडिटेरियन, कॅस्पियन आनी बाल्टीक दर्यात एकाच वेळार जातलो. वाढत वचपी भूराजनितीक तणावातल्यान देश खंयच्याय परिस्थिती खातीर तयार रावपाची गरज आसा अशें सांगून रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी आभासी बसकेत ही घोषणा केली. रशियन नौदळ आनी वायुसेनेच्या झुजाचे तयारीचे तशेंच तांच्या संचालन क्षमताये मूल्यांकन करप हो हे फाटलो हेत आसा. नागरी विमान येरादारी विशींची दुसरी आशिया पॅसिफीक मंत्री पांवड्यावेली परिषद आयज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा सुरू जातली. आंतरराष्ट्रीय नागरी विमान संघटना आनी नागरी विमान येरादारी मंत्रालय ही 2 दिसांची कार्यावळ सह आयोजित करता. भारत हो संवसारातलो सगळ्यात नेटान वाढपी विमान येरादारी बाजारपेठ असून सध्या भारत देशातल्या विभागात 3रो व्हड आसा. फाटल्या दशकांत भारतात विमानांची संख्या 400 वेल्यान 800 परस चड जाल्या आनी विमानतळांची संख्या 74 वेल्यान 157 मेरेन पावल्या. तेलंगणात आयज आंतर मंत्रालयीन केंद्रीय पंगड राज्याक भेट दिवन हालींच्या काळात हुंवार आनी व्हड पावसाक लागून जाल्ल्या लुकसाणाचे मूल्यांकन करतलो. घर मंत्रालयान 6 अधिकाऱ्यांसयत ह्या पंगडाची स्थापणूक केल्या. हो पंगड तेलंगणातल्या हुंवार बादीत वाठाराक भेट दितलो आनी हुंवाराक लागून त्रास जाल्ल्या लोकांकडेन आनी प्रशासनाकडेन संवाद साधतलो. तेलंगणात हुंवार आनी व्हड पावसाक लागून सुमार 30 जणांक मरण आयिल्ले आनी 5000 कोटी वयर भौशीक मालमत्तेचे लुकसान जाल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या महादेव चॅनलावेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. देशव्यापी सदस्यत्व अभियानांतर्गत फकत 8 दिसात 2 कोटी परस चड नवे वांगडी पक्षात जोडल्यात अशें भारतीय जनता पक्षान सांगला. 2 सप्टेंबराक पयले सदस्य जावन ह्या मोहिमेचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केल्ले. प्रचारासंदर्भात भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय घरमंत्री अमित शाह आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष हांचे सयत 9 राज्यांच्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणान हे विशीचो नियाळ घेतलो अशें पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे हांणी म्हळां. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान ह्या राज्यांचो हातूंत आस्पाव आसा. बायलां शिमेवेल्या गावांनी आणि पयसुल्ल्या दोंगराळ वाठारांनी वांगडीपणाची मोहीम यशस्वीपणान वाडोवपाच्या रणनितीचेरूय बसकेत भर दिल्लो अशें तावडे हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या आयतारा 29 तारखेक सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. हो तांच्या म्हयनाळे कार्यावळीचो 114वो वांटो आसतलो. हाचे प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या सगळ्या चॅनलांचेर जातले आणि ही कार्यावळ आकाशवाणी खबरांची वेबसाईट www.newsonair.com आणि न्यूज ऑन एअर मोबाईल एपाचेर लेगीत वितरायतले. तसेच आकाशवाणी, दूरदर्शन, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर लेगीत थेट प्रसारित जातली. राती 8 वरांचेर थळाव्या भाषेत ही कार्यावळ परतून प्रसारित करतले. एआय तंत्रज्ञानाची उदरगत वाढोवपाखातीर युरोपीय युनियनान कृत्रीम बुद्धिमत्ता एआय कारखाने स्थापन करपाचो उलो मारला. युरोपीय आयोगाच्या निवेदनाप्रमाण युरोपीय उच्च कार्यक्षमता संगणन सुपर कॉम्प्युटराच्या नेटवर्का भोवतणी एआय कारखाने तयार जातले आणि स्टार्टअप, उद्देग आणि संशोधक अशा युरोपीय वावरप्यांक ते उपलब्ध असतले. कार्मिक व्यवस्थापन आणि भौशिक प्रशासनाविषयी भारत सिंगापूर संयुक्त कार्यपंगडाची काल बसका झाली. प्रशासकीय सुधारणा आणि भौशिक तक्रारी खात्याचे सचिव व्ही श्रीनिवास आणि सिंगापूरातल्या भौशिक सेवा विभागाचे कायम सचिव तान गी किओ हांणी हे बसकेत प्रशासकीय सुधारणा आणि तंत्रज्ञान मळार फुडाराच्या भारत सिंगापूर सहकार्याची रुपरेषा तयार केली. जम्मू काश्मीरात उधमपुरात चालू आशिल्ल्या मतदार शिक्षण आणि वेचणुकेत वाटो घेवपाच्या मोहिमेत काल सुपर बायकरांच्या सहभागान आणिक भर पडल्या. जिल्हो वेचणूक अधिकारी सलोनी राय हांच्या फुडारपणाखाला उधमपूर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या पंगडान बायकरांनी केल्ल्या सामाजिक कामगिरी आणि योगदानाखातीर तोखणाय करून ह्या नामनेच्या बायकर्सांक उमेदीन येवकार दिलो असं आमचो जम्मूचो खबराकार कळयता. तांचेकडेन संवाद साधतना डीईओन मतदानाच्या मोलाविशी जागृताय पातळावपाचे महत्व सांगले. तिने सुपर बायकर्सांक फुडल्या कार्यावळींनी वाटो घेवपाक आपयला. तशेच तांका आपलो प्रभाव वापरून तरणाट्यांक वेचणुकेत वाटो घेवपाक प्रोत्साहन दिवपाक सांगले. तशेच स्वीप मोहीम आनीक घटमूट कशी करची हाचेरूय तिने मार्गदर्शन केला. चीनातल्या हुलुनबुराईत सुरू आशिल्ल्या दादल्यांच्या आशियाई हॉकी चॅम्पियनशीप सर्तीत भारत आपल्या 3र्या खेळात मलेशिया आड खेळटलो. भारतान हे आदी यजमान चीनाक 3-0 आणि जपानाक 5-1 असे हारयल्ले. गुणतालिकेत भारत 6 गुणांसयत पहिल्या सुवातेर आसा. सर्तीतले पहिले 4 पंगड उपांत्य फेरी खातीर पात्र थारतले. उपांत्य फेरी 16 सप्टेंबराक जाल्यार निमाणो खेळ 17 सप्टेंबराक जातलो. भारतीय हवामान खात्यान आयज राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडाच्या काय वाठारांनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. ईशान्य मध्य प्रदेश आणि भूतानच्या वाठाराचेर आशिल्लो उण्या दाबाचे क्षेत्र उत्तर मध्य प्रदेशाच्या मध्य भागाचेर आणि त्याचे लागसारच्या उत्तर प्रदेशाचेर परतून खर जावपाची शक्यता आसा. हवामान खात्यान फुडले 6 दीस आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश हांगा लेगीत व्हडा प्रमाणात पावसाचो अदमास उक्तायला. तशेच नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, अस्तंत बंगाल, सिक्कीम आणि बिहारात 14 सप्टेंबर मेरेन हवामानाची स्थिती अशीच प्रकारची असतली. तशेच आयएमडीन 14 ते 16 सप्टेंबर मेरेन छत्तीसगडात मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आता खबरो सोपोवचे आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज ग्रेटर नोएडा हांगा सेमिकॉन इंडिया 2024 चे उक्तावण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 15 तारखेक झारखंडात पीएम आवास येवजणेच्या लावार्थ्यांक 2745 कोटी रुपयांचो हप्तो जारी करतले. रशियेन ह्या दशकातली सगळ्यात व्हड नौदळ कारवाय सुरू केल्या, जातूंत सगळ्या 5 काफ्यांचो आसपाव आसा. नागरी विमान येरादारी विशींची दुसरी आशिया पॅसिफीक मंत्री पाडवली परिषद आयज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम हांगा सुरू जातली. आनी खेळांत चीनातल्या हुलनबुराईत सुरू आशिल्ल्या दादल्यांच्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी सर्तीत भारत आयज मलेशिया आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.